दूध अर्थात मिल्क। सस्तन प्राण्यांमध्ये पिलांच्या जन्मानंतर मातेच्या स्तनातून स्रवणारा द्रव पदार्थ म्हणजे दूध। सस्तन प्राण्यांमध्ये काही घर्मग्रंथींचे रूपांतर दुग्ध ग्रंथींमध्ये झालेले असते। दूध हे पाणी, मेदामले, प्रथिन आणि शर्करा यांचे कलिली मिश्रण आहे। याशिवाय दुधात सोडियम, पोटॅशियम व कॅल्शियमयुक्त क्षार आणि सूक्ष्म प्रमाणात फॉस्फरस, पेंटॉक्साईड व सर्व जीवनसत्वे असतात। दुधामध्ये काही प्रमाणात जीवाणू प्रतिबंधक आणि कवक प्रतिबंधक विकरेही असतात। दुधातील केसिन निर्मितीसाठी कप्पा जनुक आवश्यक असते। हे जनुक नसल्यास दूध निर्मिती होत नाही। ह्या जनुकाचा शोध भारतातील सेंटर फॉर सेल अँड मॉलिक्युलर बायोलॉजी हैदराबाद ह्या संस्थेमध्ये लागलेला आहे। सस्तन प्राण्यांमधील दूध निर्मितीची जनुके सारखी असली तरी सर्व सस्तन प्राण्यांच्या दुधातील घटक व प्रतिकार द्रव्ये जातींनुसार वेगवेगळे असतात। दुधाला येणारा गोडसर वास त्यातील मेदामले, प्रथिने इत्यादी घटकांच्या एकत्रित परिणामामुळे येतो। मातेने पिलात जन्म दिल्यानंतर पहिले काही दिवस येणाऱ्या दुधात कोलोस्ट्रम म्हणतात। कोलोस्ट्रम मधील प्रतिकार द्रव्ये नवजात पिलांचे संसर्गापासून संरक्षण करतात। स्तनपानाला सुरुवात केल्यानंतर स्तनाच्या पच्छपेयुषिका ग्रंथीमधून ऑक्सिटॉसिन नावाचे संप्रेरक स्रवते। ऑक्सिटॉसिनाच्या प्रभावामुळे स्तनांमध्ये साठलेले दूध स्तनाग्रातून बाहेर वाहते। दुधातील प्रथिनांना पूर्ण प्रथिने म्हणतात। दुधातील प्रथिनांमध्ये सर्व अमिनो आम्ले असतात। दुधामध्ये 80% केसिन, प्रथिन व इतर 10 विविध प्रथिने असतात। केसिन कलिल कण आणि सूक्ष्मातीत कॅल्शियम फॉस्फेट रेणू एकत्र येऊन दुधाचे मिश्रण झालेले असते। कॅल्शियम फॉस्फेटमुळे केसिन प्रथिन कण परस्परांबरोबर जोडले जातात। अन्ननलिकेमध्ये आधी कॅल्शियम फॉस्फेट शोषले जाते, त्यानंतर केसिन कण वेगळे होतात। दुधामधील प्रथिने आणि मेदामलामुळे लहान मुलांचे पोषण होते। काही बालकांमध्ये लॅक्टोज या दुधातील शर्करेचे विकराच्या अभावामुळे पचन होत नाही। अशा बालकांना दुधाऐवजी सोयाबीनपासून बनवलेले दूध देतात। दूध हे पूर्ण अन्न आहे असे मानले जात असले तरी त्यामध्ये लोह नसते व काही जीवनसत्वे अल्प प्रमाणात असतात। दुधातील प्रथिनांच्या प्रमाणावर पिलांच्या वाढीचा वेग अवलंबून असतो। हार्प सीलच्या पिलाचे वजन दुप्पट व्हायला 5 दिवस तर घोड्याच्या शिंगराचे वजन दुप्पट व्हायला 60 दिवस लागतात, कारण हार्प सीलच्या दुधामध्ये प्रथिनांचे प्रमाण जास्त असते। पशुपालन चालू झाल्यानंतर मानवाने इतर जनावरांच्या दुधांचा आपल्या अन्नात समावेश केलेला आहे। गाय, म्हैस, उंटीन, बकरी, याक, गाढवी यांचे दूध उपलब्धतेप्रमाणे वापरले जाते। दूध विरजून दही आणि चीज बनवण्याची पद्धत सुमारे 2000 वर्षांपूर्वीपासून प्रचलित आहे। आता दुग्ध व्यवसाय पूर्ण व्यावसायिक पद्धतीने केला जातो। पशुधनाच्या संख्येनुसार भारत पहिल्या क्रमांकावर आहे, तर दूध उत्पादनात भारत दुसऱ्या क्रमांकावर आहे। मागील 2 दशकात भारतातील दुधाच्या उत्पादनात झालेली प्रचंड वाढ धवल क्रांती म्हणून ओळखली जाते। ही नोंद मोहन मधवन्ना यांनी लिहिली आहे।